आकाशवाणी पुणे दीपा भंडारे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. परदेशस्थ भारतीय राष्ट्रदूत असल्याचे पंतप्रधानांचे गौरवोद्गार. भारत अमेरिका पहिल्या सेमीकंडक्टर कारखान्यावर सहमती. पुण्यातल्या खासगी कंपनीत काम करणाऱ्या मुलीच्या आत्महत्या प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून दखल. बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताची ऐतिहासिक दुहेरी सुवर्ण कामगिरी आणि चेन्नई क्रिकेट कसोटीत बांगलादेशावर 280 धावांनी मात करत भारताची मालिकेमध्ये 1-0 अशी आघाडी. आता सविस्तर बातम्या. परदेशस्थ भारतीय राष्ट्रदूत असून ते नेहमीच देशाला बळ देत असल्याचे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल न्यूयॉर्कमधील लॉंग आयलंड इथं भारतीय समुदायाला संबोधित करताना काढले. भारत अमेरिका द्विपक्षीय संबंधांमध्ये भारतीय नागरिकांच्या भूमिकेचं कौतुक करताना मोदी म्हणाले की जगासाठी एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता असा अर्थ होतो, परंतु भारतासाठी एआय म्हणजे अमेरिकन भारतीय अशी भावना आहे. भारतीय नागरिक उभय देशांना जोडण्याचं काम करतात आणि त्यांचं कौशल्य आणि प्रतिभा अतुलनीय असल्याचं मोदी यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी द्विपक्षीय चर्चेदरम्यान नवीन सेमीकंडक्टर निर्मिती कारखान्याची स्थापना करण्यासाठी झालेल्या सहमतीचं स्वागत केलं आहे. या कारखान्यामध्ये इन्फ्रारेड गॅलियम नायट्राइड आणि सिलिकॉन कार्बाइड सेमीकंडक्टर तयार करण्यात येतील. भारत सेमीकंडक्टर मिशन तसंच भारत सेमी, 3D टेक आणि अमेरिकी अंतरिक्ष दल यांच्या भागीदारीतून ही निर्मिती होणार आहे. दलित शोषित समाजाला न्याय देण्याचं काम करतानाच या चळवळीचं रुपांतर आर्थिक विकासाच्या चळवळीत होण्यासाठी रामदास आठवलेंनी पुढाकार घेतला असल्याचं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल नागपूरमध्ये केलं. मारवाडी फाउंडेशनतर्फे देण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कारानं आठवले यांचा गौरव करताना ते बोलत होते. आम्हाला समाजामध्ये व्यावहारिक आंबेडकरवाद रुजवायचा असल्याचं आठवले यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितलं. नंतर नागपूर इथं बातमीदारांशी बोलताना आठवले यांनी राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या तिन्ही प्रमुख घटक पक्षांनी आपापल्या कोट्यातून प्रत्येकी 4 जागा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाला द्याव्यात अशी मागणी केली. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार असून जागा वाटपासाठी चर्चा सुरू असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं. ते काल बारामतीमध्ये बातमीदारांशी बोलत होते. नवी मुंबईत कोळी बांधवांनी गरजेपोटी बांधलेली घरं नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची अधिसूचना लवकरच जारी केली जाईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. नवी मुंबईतल्या ऐरोली इथं उभारण्यात येणाऱ्या कोळी भवनाचं भूमिपूजन काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. नवी मुंबईचा विकास करताना शहराच्या आणि भूमिपुत्रांच्या गरजा लक्षात घेतल्या जातील असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. माहेश्वरी समाजाला लाभलेला सेवेचा वारसा नवी पिढी कायम ठेवेल असा विश्वास लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी व्यक्त केला आहे. ते काल नाशिक जिल्हा माहेश्वरी सभेच्या कार्यक्रमामध्ये बोलत होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. राष्ट्रीय कर्करोग प्रतिबंध दिनानिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी काल बाल कर्करुग्णांशी संवाद साधला. राज्यपालांच्या हस्ते या बालकांना गुलाबपुष्प आणि भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी मुलांना राजभवन दाखवण्यात आलं. पुण्यातल्या एका खासगी कंपनीत सनदी लेखापाल म्हणून काम करणाऱ्या मुलीनं अतिरिक्त कामाच्या दबावाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटनेची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं स्वतःहून दखल घेतली आहे. या प्रकरणी श्रम आणि रोजगार मंत्रालयानं तपास करून 4 आठवड्यात अहवाल द्यावा अशी सूचना आयोगानं केली आहे. खासगी कंपन्यांमध्ये जागतिक मानवी हक्क अधिकाराचं योग्य पद्धतीनं पालन केलं जात आहे की नाही याचा आढावा घेण्याची सूचनाही आयोगानं केली आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.
महिला भगिनींनो, अन्न व नागरी पुरवठा विभाग तुमच्यासाठी घेऊन आले आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आणि माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना दरवर्षी 3 मोफत गॅस सिलेंडर रिफिलची सुविधा मिळणार आहे.
महाराष्ट्रातील जवळपास 52 लाख कुटुंबांना या योजनेचा थेट फायदा होणार आहे. यामुळे तुमच्या घरांमध्ये स्वच्छ इंधनाचा वापर वाढेल, धूरमुक्त वातावरणात स्वयंपाक करणं शक्य होईल आणि महिलांच्या आरोग्यामध्ये मोठा फरक पडेल.
धुरामुळे होणारे आजार आता कमी होतील आणि स्वच्छ इंधनामुळे महिलांची आणि मुलांची आरोग्य स्थिती सुधारेल. यामुळे वृक्षतोड आणि पर्यावरणालाही संरक्षण मिळेल. अन्न व नागरी पुरवठा विभागचं हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे तुमच्या स्वयंपाकासाठी आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, तुमच्या सोयीसाठी आणि तुमच्या आरोग्यासाठी
अन्न व नागरी पुरवठा विभागचा
ठाम निर्णय.
अधिक माहितीसाठी संपर्क संबंधित तहसील कार्यालय आणि जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय.
बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. संवादिनी गंधर्व पंडित गोविंदराव पटवर्धन यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त रत्नागिरीमध्ये शतसंवादिनी या कार्यक्रमातून त्यांना अनोखी आदरांजली वाहण्यात आली. अनंत जोशी यांच्या संकल्पनेतून रत्नागिरीतल्या चैतन्य स्वर आणि सहयोग या संस्थांनी सादर केलेल्या या कार्यक्रमाबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
रत्नागिरीच्या गुहागर तालुक्यातल्या अडूर या गावी जन्मलेल्या पंडित गोविंदराव पटवर्धनांनी वादनाचं रूढ शिक्षण घेतलेलं नसतानाही आपल्या बोटांच्या जादूने संवादिनी घराघरात पोहोचवली. 10,000 नाट्यप्रयोगांना ऑर्गन साथ तसंच 5,000 मैफलींमध्ये दिग्गज गायकांना त्यांच्या गायनधर्मानुसार साथ करून पेटीही कशी बोलू शकते याचा प्रत्यय त्यांनी दिला. त्यांच्या जन्मशताब्दीच्या प्रारंभानिमित्त रत्नागिरीच्या सावरकर नाट्यगृहात 9 गुरु आणि त्यांचे शिष्य अशा 100 अधिक हार्मोनियम वादकांनी सिम्फनी सादर केली. या शतसंवादिनीत 70 अधिक वादक रत्नागिरीतले होते. सिम्फनी ही पाश्चिमात्य शास्त्रीय संगीतातली संकल्पना. या कार्यक्रमात केरवा, भजनी, झपताल, 3 ताल अशा अस्सल भारतीय संगीतातल्या तालांमधून अवतरली. पखवाज, तबल्यासारख्या वाद्यांची साथ होतीच, पण मुख्य वाद्य असलेल्या हार्मोनियमवरच गिटार, व्हायब्रोफोन, व्हायोलिन अशा वाद्यांच्या स्वरानुभूतीने रसिक भारावले. अनुजा कानेटकर या तरुण चित्रकर्तीने मैफलीत गोविंदरावांचं सुंदर चित्रही रेखाटलं. तिहाई होऊन मैफलीची भैरवी झाली तेव्हा रसिक श्रोत्यांच्या तुडुंब गर्दीने केलेला टाळ्यांचा कडकडाट एका अनोख्या प्रयोगाची नांदी यशस्वी झाल्याची ग्वाही देत होता. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
रयत शिक्षण संस्थेच्या शाळांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देऊ असं प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी काल सातारा इथं केलं. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 137व्या जयंतीनिमित्त त्यांच्या समाधीला अभिवादन केल्यानंतर पवार बोलत होते. हंगेरीत बुडापेस्ट इथं 45व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारतानं ऐतिहासिक दुहेरी सुवर्णपदकं जिंकली. पुरुष आणि महिला दोन्ही संघ अव्वल स्थानावर राहिले. भारताच्या अर्जुन एरीगायसीनं स्लोवेनियाच्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध विजय मिळवल्यानंतर अंतिम फेरीमध्ये भारतीय संघाचं सुवर्णपदक निश्चित झालं. महिला विभागाच्या अंतिम फेरीमध्ये भारतानं अझरबैजानचा पराभव करत सुवर्णपदक जिंकलं. या ऐतिहासिक विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय बुद्धिबळ संघाचं कौतुक आणि अभिनंदन केलं आहे. चेन्नई कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं बांगलादेशवर 280 धावांनी विजय मिळवत 2 सामन्यांच्या मालिकेत आघाडी घेतली. 515 धावांचा पाठलाग करताना बांगलादेश संघ 234 धावा करू शकला. शतकासह 6 बळी घेणारा रविचंद्रन अश्विन सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. दुसरा कसोटी सामना कानपूर इथं 27 सप्टेंबरपासून खेळला जाणार आहे. त्यासाठी आहे तोच भारतीय संघ कायम ठेवण्यात आला आहे. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात 26 तारखेपर्यंत जोराचे वारे आणि विजांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. परदेशस्थ भारतीय राष्ट्रदूत असल्याचे पंतप्रधानांचे गौरवोद्गार. भारत अमेरिका पहिल्या सेमीकंडक्टर कारखान्यावर सहमती. पुण्यातल्या खासगी कंपनीत काम करणाऱ्या मुलीच्या आत्महत्या प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून दखल. बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताची ऐतिहासिक दुहेरी सुवर्ण कामगिरी आणि चेन्नई क्रिकेट कसोटीत बांगलादेशावर 280 धावांनी मात करत भारताची मालिकेमध्ये 1-0 अशी आघाडी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.